चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रूसमध्ये अधिक साखर उत्पादनामुळे साखर अधिशेषची समस्या। रूसमध्ये गेल्या एका दशकात साखरेचं उत्पादन दुप्पट झालं आहे आणि वातावरण अनुकूल असल्यामुळे या हंगामातही उत्पादनात 20% वाढ होण्याची आशा आहे। रूसमधील साखर निर्माता संघाच्या मतानुसार साखरेच्या वाढत्या उत्पादनामुळे साखरेच्या अतिरिक्त साठ्याची समस्या गंभीर होत आहे। साठ्याची अन्य कुठलीही सोय नसल्यानं कारखान्यांना नाईलाजानं साखर चक्क मोकळ्या आकाशाखाली ठेवावी लागत आहे। यामुळे साखरेचा दर्जा घसरू शकतो। युनियनचे अध्यक्ष अँड्री बोडिन यांनी लंडनमध्ये एक इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनच्या सेमिनारमध्ये सांगितलं की साखर साठ्यासाठी इतर कुठलाही मार्ग आपल्याकडे नाही। या साखरेवर पुन्हा प्रक्रिया करावी लागू शकते कारण गुणवत्ताहीन साखर कुणी खरेदी करू शकेल असं सांगता येत नाही। रूसमधील साखर उद्योगानं अलीकडेच एक बदल होताना पाहिला आहे। रूसला निर्यात बाजारात संघर्ष करावा लागतो कारण हा देश इतर देशांप्रमाणे प्रसंस्करणमध्ये कुशल नाही। बोडिन म्हणाले की हंगामात रूसमधील साखरेचं एकूण उत्पादन 7.2 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे आणि आसपासच्या देशांमध्ये केवळ 1 दशलक्ष टनांपर्यंत निर्यात करता येऊ शकते।